Jazz.com. शिवाजी महाराजांनी कोकणातली आपली सत्ता अबाधित ठेवली होती. मागच्या 3 वर्षात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. मुघल आणि आदिलशाही सतत त्यांच्या समोर संकटांची मालिका उभी करत होते. अफजल खान, शाहिस्ते खान, सिद्दी जौहर ही संकट शिवाजी महाराजांनी अत्यंत समर्थपणे परतावली होती. या आव्हानांचा सामना करताना वीर शिवा काशीद, वीर बाजीप्रभू देशपांडे यासारखे अत्यंत निष्ठावान मावळे त्यांना गमवावे लागले. हे सारे प्रसंग मोठ्या हिमतीने निभावून शिवाजी महाराज आपला संघर्ष पुढे नेत होते. मराठी राज्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते स्वतःला आजन्म बांधील समजत होते. जमिनीवरची लढाई करण्यासाठी शिवाजी महाराज सक्षम होते. त्यांनी आपलं सैन्य त्या पद्धतीनं तयार केलं होतंच, पण त्याचबरोबर समुद्रातली लढाई लढण्यासाठी त्यांना समुद्री किल्ले बांधणं गरजेचं वाटत होतं. त्यासाठी त्यांनी अत्यंत दूरदृष्टीनं मालवणजवळ 5 डिसेंबर 1664 साली सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला. हा जलदुर्ग आजही शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देत अथांग समुद्रावर नजर टाकीत शिवाजी महाराजांच्या निष्ठावान मावळ्यासारखा अथकपणे उभा आहे. याच काळात शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग या जलदुर्गांची डागडुजी करून ते मजबूत केले. या किल्ल्यांच्या उभारणी मागे जंजिऱ्याचे सिद्दी, पोर्तुगीज यांच्यावर तसेच इतर सत्तांवर अंकुश ठेवणं हाच उद्देश होता. शिवाजी महाराजांनी आपल्या आरमार उभारणी मागे विशेष लक्ष पुरवले. आरमार हे सैन्यातील एक अत्यंत महत्वाचे शस्त्र आहे असेच महाराज मानायचे. त्यांच्या आरमारात 400 ते 500 लहान मोठी जहाजं होती. अनेक दर्यावर्दी, कोळी आणि सैनिक असं महाराजांचं आरमार तयार होतं. शिवाजी महाराजांचा जंजिऱ्याच्या सिद्धीशी अनेकदा संघर्ष व्हायचा. शिवाजी महाराज या आरमाराचा वापर अत्यंत खुबीनं करत, अतिशय महत्वाच्या मोहिमेत स्वतः भाग घेत. फेब्रुवारी 1665 साली काढलेल्या एका मोहिमेचं नेतृत्व महाराजांनी केलं होतं. या मोहिमेत 50 गलबतं आणि काही जहाजं होती. ही जहाजं आणि गलबतं 4000 सैनिकांसहित 13 फेब्रुवारी 1665 रोजी मालांड बंदरातून निघून बसरूर इथं येऊन धडकली. या मोहिमेत शिवाजी महाराजांना मोठी लूट मिळाली. अशा मोहिमातून मिळालेली लूट शिवाजी महाराज रयतेसाठी उभारत असलेल्या स्वराज्यासाठी वापरत. महाराज आपली बसरूरची मोहीम आटोपून मार्च 1665 मध्ये राजगडावर पोहोचले. तिथं एक नवसंकट त्यांची वाट पाहत होतं. औरंगजेबाचा अत्यंत नावाजलेला सेनापती मिर्झा राजे जयसिंग 3 मार्च 1665 साली आपल्या फौजेसह पुण्यात दाखल झाला होता. शिवाजी महाराजांचं आयुष्य हे संकट, आव्हान आणि अत्यंत रोमांचक घटनांनी भरलेलं होतं. त्यांचा इतिहास खरंच आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे. डोळ्यातलं स्वप्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचंच हा ध्येयवाद आजच्या युवकांना मार्गदर्शक आहे. शिवाजी महाराज आता नव्या संकटाला भिडायला तयार होते. मिर्झा राजे जयसिंग हा साधा सुधा सेनापती नव्हता. तो एक कसलेला सेनापती आणि औरंगजेबाचा विश्वासू योद्धा होता. शत्रूला कमकुवत समजणारा अफजल खान किंवा गाफील राहणारा शाहिस्ते खान यांच्यासारखा तर मिर्झा राजे जयसिंग मुळीच नव्हता. त्याचे मनसुबे स्पष्ट होते. शिवाजी महाराजांना लष्करी ताकदीच्या जोरावर मनस्ताप द्यायचा आणि त्यांना शरण यायला भाग पाडायचे हाच त्याचा थेट उद्देश होता. आणि त्याचसाठी त्यानं कल्याण, पुणे यासारख्या मोक्याच्या ठिकाणी सैन्य पाठवून शिवाजी महाराजांची कोंडी करण्याची योजना आखली. मिर्झा राजे जयसिंग अत्यंत चतुर आणि मुत्सद्दी होता. ही मोहीम आखताना त्यानं औरंगजेबाकडे केलेल्या मागण्यांवरून त्याचे चातुर्य लक्षात येते. त्याने बादशहाकडे या योजनेसाठी सगळी लष्करी सत्ता आपल्या हाती द्यावी ही मागणी केली. त्याचबरोबर आमिष दाखवून शिवाजी महाराजांच्या सैन्याला फोडण्यासाठी हवा तितका पैसा औरंगाबादच्या बादशाही खजिन्यातून घेण्याची मागणी केली. या दरम्यान दक्षिणेचा सुभेदार औरंगजेबाचा पुत्र मुअज्जम हा होता, पण मिर्झा राजे जयसिंग याच्या मागणीवरून मोहिमेचे सगळे अधिकार जयसिंहाला देण्यात आले. त्याच्या या सगळ्या मागण्यांवरून त्याने नेमके काय करायचे आहे ते नक्कीच ठरवल्याचं लक्षात येतं. शिवाजी महाराजांवर चालून आलेले या आधीचे सेनानी आणि मिर्झा राजे जयसिंह यांच्यात निश्चितच फरक होता. आणखीनच एक कठीण काळ शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आला होता. संकटांच्या मालिकेतलं हे संकट खरंच मोठं आणि आव्हानात्मक होतं. जयसिंहाला ही मोहीम लवकरात लवकर फत्ते करायची होती. या प्रसंगी पोर्तुगीजांना मोठंच कोडं पडलं, कारण त्यांना मुघलांचा रोष ओढवून घ्यायचा नव्हता. त्यामुळं त्यांनी आम्ही शिवाजीला कधीच मदत केली नाही असं मुघलांना सांगितलं. पण तरीही पोर्तुगीजांना मुघलांपेक्षाही शिवाजी महाराजांची भीती जास्त होती. एका पत्रावरून ही बाब स्पष्ट होते. पोर्तुगीजांच्या आपसातल्या एका पत्रात ते शिवाजी महाराजांना या प्रसंगी मदत देण्याबद्दल अनुकूल असल्याचं कळतं. जयसिंहाने आदिलशहावर सुद्धा दडपण आणलं. त्याचबरोबर शिवाजी महाराजांवर नाराज असलेले जावळीच्या मोऱ्यांसारखे अनेक जमीनदार गोळा करण्यात जयसिंह कमालीचा यशस्वी झाला. संकट जास्तच मोठं आणि आक्रमक होत असल्याची जाणीव शिवाजी महाराजांना होतीच. या मोहिमेतली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिलशहाचा सरदार मुल्ला अहमद आणि जंजिऱ्याचे सिद्धी मुघलांना सामील झाले. पुण्यातून जयसिंग पुरंदरला निघाला. 29 मार्च 1665 रोजी जयसिंग पुरंदरपासून जवळच सासवडला पोहोचला, आणि त्यापूर्वी त्याचा सेनापती दिलेर खान आपलं सैन्य आणि तोफखाना घेऊन पुरंदरला पोहोचलाच होता. पुरंदरला वेढा पडला. तो दिवस होता 30 मार्च 1665. उत्तर म्हणून किल्ल्यावरून जोरदार प्रतिकार झाला, पण त्याला यश आलं नाही. पुरंदर कडक वेढ्यात अडकला. मुघलांचं अत्यंत शक्तिशाली सैन्य प्रदेशातून फिरून नासधूस करत होत. यावर नेताजी पालकरांनी गनिमी कावा वापरत अनेक ठिकाणी हल्ले केले आणि काही काळ मुघल सैन्याला वैतागून सोडलं, पण ते काहीच काळ. जयसिंगाच्या सैन्यानं खेडी उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. कित्येक खेडी जमीनदोस्त करून तिथल्या रयतेला आणि जनावरांना बंदी बनवण्याचे क्रूर प्रकार केले. हे ठरलेलंच असायचं की मुघल आले की त्यांचा हल्ला पहिल्यांदा गोर गरीब रयतेवर व्हायचा. या मोहिमेत राजा रायसिंग, सरजा खान, अमरसिंग चंद्रावत, महम्मद सालेह या सगळ्यांनी भाग घेतला होता. दिवसेंदिवस हा संघर्ष अधिकच तीव्र होत होता. किल्ल्यावरून मराठे हल्ले करत आणि पुन्हा मुघल प्रतिहल्ला करत निकराच्या संघर्षाचा शेवट काही होत नव्हता. अशाच एका लढाईत मराठ्यांचा शूर योद्धा मुरारबाजी कामी आला. मुरारबाजीचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत मानानं घेतलं जातं. 14 एप्रिल 1665 रोजी मुघलांनी रुद्रमाळ आपल्या ताब्यात घेतला. साहजिकच आता पुरंदरचा पायथा मुघलांच्या ताब्यात आला. या साऱ्या लढाईचं वर्णन जयसिंगाचा पत्रसंग्रह हथ अंजुमन यात केलं आहे. मुघल आता त्वेषानं पुरंदर ताब्यात घेण्यासाठी झुंजू लागले. रुद्रमाळ ताब्यात येताच मुघल सैन्यानं दमदम म्हणजेच लाकडी ओट्याच्या सहाय्यानं किल्ल्याच्या बुरुजांवर तोफा चढवला आणि गोळ्यांचा मारा सुरू केला. पुरंदर किल्ल्याचे 5 बुरुज आता मुघलांच्या ताब्यात आले. मुघल आता सरळ सरळ किल्ल्यावरच पोहोचले. 1665 मे अखेरीस या संघर्षाचं स्वरूप स्पष्ट झालं. आपला मुलुख अनंत यातना सहन करतोय आणि गडावरच्या सैनिकांनाही आता अधिक लढवणं योग्य नाही हे ओळखून शिवाजी महाराजांनी समझोत्यासाठी जयसिंगाला अनेक पत्र लिहिली. त्यात महाराज विजापूरकरांविरुद्ध मुघलांना मदत करण्याचं मान्यही करतात. पण जयसिंगाला त्याहून अधिक काहीतरी हवं होतं. त्याचे मनसुबे वेगळेच होते. त्याला हवी होती शिवाजी महाराजांची किल्ल्यांची ताकद.